आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता. पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकाप्रमाणे अतिरिक्त भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्याचवेळी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
मुंबई पोलिसांचं अभिनंदन याकरता केलं पाहिजे की देशभरातल्या राज्यांमध्ये मुंबई पोलिसांनी ऑपरेशन केले. देशभरात म्हणजे केवळ मुंबईत नाही तर देशातल्या 4-5 राज्यात जाऊन एमडीचे त्या राज्यातले, तेलंगणात आपण उद्ध्वस्त केलं, गुजरातमध्ये आपण उद्ध्वस्त केलं, युपीमध्ये जाऊन आपण उद्ध्वस्त केलं. आपण जी मागणी केली आहे या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतील तिथल्या पीआयवर कारवाई ही केली जाईल. आणि दुसरा आपण काय म्हटलं होतं, दुसरा हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर हे केल्याशिवाय आपण लोक आपले जे तरुण आहेत यातनं बाहेर काढू शकत नाही. या संदर्भात तात्काळ रिहॅबिलिटेशन सेंटर करता जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीनं महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील आणि लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात.
महावितरणची स्थापित क्षमता येत्या 5 वर्षात 78,000 मेगावॅट पलीकडे नेण्याचं नियोजन असल्याची माहितीही फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 19.5% अधिक वीज मागणी नोंदवण्यात आल्याचं ते म्हणाले. राज्यात तिहेरी तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र अभयारण्य तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभा आणि विधान परिषदेत केली. एसटी महामंडळातील सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. एसटी ही राज्यातल्या जनतेची जीवनवाहिनी असून या सेवेमागे एसटी कर्मचाऱ्यांचं योगदान मोलाचं असल्याचं सरनाईक म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 58% करण्यात आला आहे. तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2% वरून 3% करण्यात आला आहे. एसटीकडे पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध आहेत, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मागणी करणाऱ्यांना अतिरिक्त गाड्या पुरवल्या जातील असं आश्वासन सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. खासगी प्रवासी बस चालक मालकांनी बसमधून कुरिअर पार्सल किंवा अवैध माल वाहतूक केल्यास त्यांचा परवाना निलंबित करण्यात येईल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा एआय प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा एआय प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या केळीबाग नुकसानासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल आणि पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही असं ते म्हणाले. कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यातल्या शेतकरी, महिला शेतकरी, कृषी विभागामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 2023 आणि 2024 या वर्षांचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली असून येत्या 1 जुलै रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. एकंदर 189 पुरस्कारार्थींचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. 36व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन या संस्थेच्या करुणाष्टके या नाटकाला 7.5 लाखांचं प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची घोषणा केली आहे. जिगीशा अष्टविनायक या संस्थेच्या भूमिका या नाटकाने द्वितीय तर जिगीशा क्रिएशन या संस्थेच्या चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकानं तृतीय पारितोषिक पटकावलं आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक शिरीष मोडक यांचं काल अहिल्यानगरमध्ये अल्प आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. गणित आदी विज्ञान विषयाचे शिक्षक असलेले मोडक हे हिंद सेवा मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेचे ते काही काळ उपाध्यक्षही होते. राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूननं लक्षणीय प्रगती केली आहे. पुणे शहर आणि परिसरात काल संध्याकाळनंतर पावसाची संततधार होती. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं जोर धरला असून बळीराजा सुखावला आहे. रत्नागिरीमध्ये कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे तर पालघर जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सातारा शहर आणि जिल्ह्यातल्या पश्चिम भागात काल दुपारनंतर पाऊस पडला. यवतमाळमध्ये कळंब तालुक्यात वीज पडून 2 जणांचा मृत्यू झाला तर 1 तरुण जखमी झाला. धुळे तसंच नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अकोल्यात काल रात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. धाराशिव शहर आणि परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. खरीप पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून हलक्या सरी पडत आहेत मात्र पेरणीसाठी पुरेसा पाऊस नाही. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस काल मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी लगतच्या भागातही जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.